वेलकम टू द पुणेकर पॉडकास्ट, पुण्याचा आपला पॉडकास्ट.
मी आमेर.
श्रोत्यांनो, आज आपल्या बरोबर आहेत एक चतुरस्त्र अभिनेते ज्यांनी नाटक, सिनेमा, टीव्ही ही सगळी क्षेत्र तर गाजवलीच आहेत, पण ते स्वतः एक लेखकही आहेत आणि त्यांच्या दमदार आवाजाने तर त्यांनी महाराष्ट्र गाजवून सोडला आहे. वेलकम टू द शो मिस्टर राहुल सोलापूरकर.
नमस्कार.
सर, आपला प्रवास जाणून घेण्याविषयी आम्हाला आवडेल.
आता इतक्या वर्षानंतर पुन्हा खर तर मागे जाऊन काय सांगायचं, पण मी नेहमी एक गोष्ट सांगतो की बऱ्याचदा थोडंफार नाव मिळाल्यानंतर, जरा प्रसिद्धी मिळाल्यानंतर लोक असं सांगतात की बाबा मी 5 वर्षाचा होतो तेव्हा ठरवलं होतं उद्योगपती होईन, मी 7 वर्षाचा होतो तेव्हा ठरवलं होतं की मी असा असा बिझनेस करीन वगैरे. माझं वैयक्तिक मत असं आहे की स्वतःच्या चड्डीची नाडी बांधता येत नसते तेव्हा कसा काय असा डिसिजन घेता येईल. पण आपण आणि मी अशा पिढीतला आहे की जिथं 10वी 12वी पर्यंत आई वडिलांच्याच म्हणजे छायाखाली आपण जगत असतो, त्यामुळे असं काही अभिनेता व्हायचं वगैरे काही ठरवलं होतं, किंबहुना शालेय आंतरशालेय नाट्यस्पर्धांमध्ये भाग घेतला, 3 वेळा बक्षिसं मिळवली, शाळेला सलग 3 वर्ष आम्ही सगळ्यांनी मिळून करंडक मिळवून दिला, पण तरी अभिनय ही करिअर करावी असं काही डोक्यात नव्हतं. 10वीच्या वर्षी मी NCC साठी बेस्ट कॅडेट होतो भारताचा.
बर.
आणि मला RD परेडला जायचा चान्स मिळाला, कॉन्टिजेंट लीड करायचा चान्स मिळाला. तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाईंच्या हस्ते मला सगळी मेडल्स मिळाली. 27 जानेवारीला दुसऱ्या दिवशी NCC डे असतो तेव्हा दिल्लीत. त्यावेळेला युनिवानशिप कॉर्पोरेशन नावाच्या एका कॅनडियन कंपनीचा इंटरव्ह्यू पण दिला होता की मर्चंट नेव्हीत जाऊया आपण. नंतर वडील म्हणले अरे 10वी पासवरती कुठं तू तिकडे जाणार आहेस, परत येशील बॉन्ड संपवून आणि मग कंटाळा आला समुद्रावर राहायचा, त्यापेक्षा शिक्षण घे. मग एकीकडे शिक्षण घ्यायला सुरुवात केली. SP कॉलेजमध्ये होतो मी आणि त्याच वेळेला पुरुषोत्तम करंडकशी थोडी ओळख झाली, राज्यनाट्य स्पर्धेशी ओळख झाली आणि सुदैवाने राज्यनाट्य स्पर्धेमध्ये मला नेपथ्याचं बक्षीस मिळालं पहिलं फायनलला. मी त्यात काम करत नव्हतो. नाटक होतं अत्र्यांचं मोरूची मावशी आणि मोहन जोशी त्यातला प्रमुख नट होता आणि मी त्या संपूर्ण नाटकाचं वेगळ्या पद्धतीचं जरा नेपथ्य केलं होतं आधुनिक. म्हणजे विजया मेहता फायनलच्या परीक्षक होत्या, मला अजूनही आठवतं, त्या म्हणलं होतं की आम्ही हे अत्र्यांचं नाटक बघतोय साधारण 60 सालातला, असं कुठेही फील आला नाही, याचं एकमेव कारण ते नेपथ्य होतं. आणि मग मला राज्यनाट्य स्पर्धेनंतर जे शिबिर असतं एक राज्य सरकारतर्फे घेतलं जाणारं, तिथे 1 महिना शिकायला जाण्याची संधी मिळाली मुंबईमध्ये रवींद्रनाथ जुन्या.
पण ते काय ऍक्टिंग होतं का? हा
सगळं नाही, सगळाच विषय म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातली नाटकातली राज्यनाट्य स्पर्धेतले विजेत्यांना विजया मेहता आणि त्यांच्याबरोबर माधव वाटवे असतील, विष्णू साठे असतील, दत्ता भट असतील, डॉक्टर लागू असतील, असे वेगवेगळी लोक येऊन सगळं शिकवायचे.
बरं.
सगळे विषय, हो सगळे विषय शिकवायचे. अशोकजी परांजपे असतील, सगळे सगळे लोक येऊन शिकवायचे आम्हाला. मग त्याच्यात लाइटिंग, नेपथ्य, अभिनय, दिग्दर्शन, नाटकाशी संबंधित दिवस रात्र फक्त 1 महिना तेच करायचं, तिथेच राहून अंडर 1 रूफ असा तो विषय. म्हणजे सांगितलं तर आश्चर्य वाटेल, गोव्याच्या कला शुक्लेंदूकडनं त्यावेळेला अभिनयाचं बक्षीस मिळवून वर्षा उसगावकर माझ्याबरोबर होती. बेस्ट मधल्या नाटकाला उत्तेजनार्थ बक्षीस अभिनयाचं मिळालं. अरुण नलावडे माझ्याबरोबर होता. आम्ही सगळेजण एकाच वेळेला त्या शिबिरात होतो. अनेक जण वत्सला पोलकमवार होती नागपूरची चांगली अभिनेत्री, खूप जण होतो आम्ही. आणि त्यानंतर माझ्या मनात असं आलं की अरे आपण या विषयावरती थोडा विचार करायला हरकत नाही की ही करिअर होऊ शकते. मग 12वी झाली, इंजिनिअरिंगला जायचं असं घरच्यांचं मत, कारण त्यावेळेला फक्त COEP आणि BJ मेडिकल आणि इंजिनिअरिंगकडे कल समाव मला ते नाही पटलं आणि मी इंजिनिअरिंग सोडून दिलं आणि मी आर्ट्सला आलो की आता आपल्याला अभिनय करायचा आहे.
तेव्हा रोष पत्करायला लागला.
हो हो, अगदी अगदी. पण म्हणजे आय थँक टू माय फादर अँड गॉड की मला एक दिशा मिळाली आणि नंतर वडिलांनी विरोध केल्यामुळे मी आणखीन ठरवलं की नाही आपण हीच लाईन आता करायची,
प्रूव्ह करायचं.
हा. आणि मग पुरुषोत्तम करंडक, वक्तृत्व स्पर्धा, म्हणजे फक्त तेवढ्यासाठीच मी आर्ट्सला गेलो होतो. म्हणजे आजही तुम्हाला सांगितलं तर गंमत वाटेल, सेमिस्टर सिस्टीम असल्यामुळे सेकंड आणि थर्ड आणि फोर्थ आणि फिफ्थ अशी शेवटची 4 सेमिस्टर ही युनिव्हर्सिटीकडे असतात, 2 वर्ष पूर्ण. तर ते 24 पेपर मी एकदम दिले आणि BA झालो. मी 2 वर्ष
24
2 वर्ष मी अभ्यासच नाही केला. नथिंग डुईंग, आपल्याला फक्त हे करायचंय. त्यामुळे जवळजवळ महाराष्ट्र महाराष्ट्रवाहीच्या अगदी म्हणजे कर्नाटकच्या बेळगावमधल्या बेळगावांमय चर्चा मंडळापासून जैन युगपासून कर्णावट कल्याणी यू नेम द बारामतीचा मोरोपण सगळे करंडक धुतले मी. त्याच्यामध्ये वक्तृत्वाच्या सगळ्या स्पर्धा जिंकल्या, कथाकथनाच्या स्पर्धा जिंकल्या, 65 स्पर्धा तर पहिल्या क्रमांकाने जिंकल्या.
बाप
म्हणजे पुरुषोत्तमला सलग 3 वर्ष वेगवेगळी बक्षिसं मिळवली. प्रचंड त्याच्यात अभिरूप न्यायालय वगैरे केलं. खूप खूप म्हणजे स्पोर्ट्स आणि कल्चर याच्यावरतीच मी कॉन्सन्ट्रेट स्वतःला केलं पूर्णपणे. हे सगळं करत असतानाच पुण्यात FTIIमध्ये जी विद्यार्थी शिकायचे, अगदी संजय लीला भन्साळीपासून नॅझी सिमॉन सारखा तिकडचा आत्ताचा अफगाणिस्तान जे चाललंय सगळं पॅलेस्टाईन वगैरे तिथला डिरेक्टर वगैरे, या सगळ्या विद्यार्थ्यांच्या डिप्लोमा फिल्म्समध्येही कामं केली. पैसे मिळायचे नाहीत पण अनुभव मिळायचा. त्याच वेळेला दूरदर्शनवरती काही सिरियल्समध्ये काम करायला मग सुरुवात केली. मग दूरदर्शनवरती मला काम मिळालं विनय धुमाळ्यांची शोध नावाची, जी पोलिसांच्या घडलेल्या घटनांवरची पहिली सिरियल आली. त्यात विक्रम गोखले, नाना पाटेकर, त्यानंतर रमेश भाटकर यांच्या सगळ्यांच्या बरोबरीने अगदी मेजर रोलमध्ये मला काम करता आलं सलग 26 एपिसोड. मग आणखीन एका सिरियलमध्ये नाना आणि मी एकत्र काम केलं. असं करत करत मग एकीकडं दूरदर्शन मालिका, मग अमोल पालेकरची गावाकडच्या गोष्टी केली, असं करत या सगळ्या प्रवासाला सुरुवात झाली. सायमल्टेनियसली औषी नाटकं करत होतो आणि मग त्याच्यात पडघम नावाचं नाटक जब्बार पटलांनी बसवलेलं, त्यात मी काम करत होतो. आणि ते नाटक बघायला एक गृहस्थ आले होते. नाटक संपल्यावर आत आले आणि म्हणले तो राहुल कुठे आहे? सगळे म्हणले कुठला, कारण आमच्याकडे 2 राहुल आहेत. त्यावेळेला राहुल रानडेही माझ्याबरोबर होता संगीतकार, तो त्यात काम करायचा, मी करायचो. तर म्हणले नाही तो उंच राहुल येतो. म्हणले तो मग भेटले मी अमुक अमुक. म्हणलं हो नमस्कार, मी नाव ऐकून आहे आपलं. माझे मित्र एक नवीन सिनेमा करतात, त्याच्यात एका व्हिलनच्या रोलसाठी मी बघत होतो. आता हे डोक्यातच येत नाही ना आपल्या की आपल्या डोक्यात एक हिरो बसलेला असतो
सिनेमा म्हणलं की
हा, तर व्हिलनचा रोल पण चांगला रोल होता. आणि मी हो म्हणलं. त्या गृहस्थांचं नाव अण्णासाहेब देऊळगावकर, त्यांनी ती कथा लिहिली होती. NS वैद्य डिरेक्ट करत होते आणि अरुण गोडबोले सातारचे ते निर्माते. आणि मी पहिला सिनेमा केला नशीबवान, ज्याच्यामध्ये हिरो होता नितीश भारद्वाज, हिरोईन अलका कुबल, मी विलन. आणि याशिवाय मग मोहन जोशी, आशा काळे, चंदू पारखी, उषा नाडकर्णी, खूप गँग होती, लक्षा सगळेजण. पण तो पहिला केला आणि त्यांनीच पुढचं नाव माझं परत सुचवलं महेश कोठाऱ्यांना. आणि थरथराट दुसरा माझा सिनेमा.
आणि तो इतका भरपूर
तो इतका गाजला की जे लोक म्हणतात स्ट्रगल वगैरे करावा लागतो, तर मला काही करावा लागला नाही. कारण का एकदा तो गाजला म्हणल्यानंतर मग लोक फक्त शोधत येतात तुम्हाला, तुम्हाला काही करायचं नसतं. आणि थँक्स टू लक्षा आणि इतर सगळ्यांना, कारण त्यावेळेला त्यांनी मग आपोआपच अगदी हो हो त्याला घ्या चांगला आहे असं करत अनेक सिनेमे आम्ही एकत्र केले. 30-40 सिनेमे तरी केले. म्हणजे त्यावेळेला 2-2, 3-3 शिफ्ट मध्ये आम्ही कोल्हापुरात शूटिंग करायचो, इतकं प्रचंड काम केलं. मग हा सगळा प्रवास एकीकडे सुरू झाला आणि त्या बरोबरीने रोजचं आयुष्य चालूच होत. पण महत्वाचा भाग हा की असं ठरवून हे केलं असं नाही, खूप उशिराने आयुष्यात मी ठरवलं की आपण ऍक्टर व्हायचंय आणि त्या दिशेला जायचंय. आजही अजून मागे वळून बघताना मी काही ऍक्टर आहे असं म्हणजे खूप चांगला ऍक्टर आहे वगैरे असं लोक म्हणतात तसं काही मला वाटत नाही स्वतः. कारण मला अनेक जण विचारतात तुमचा आवडलेला रोल कुठला, तर मी सांगतो की आजपर्यंत एकही नाही. कारण दुर्दैवाने असं होतं म्हणजे मी तर पहिले काही सिनेमे सुरुवात होती नवीन होतं म्हणून आवडीनी प्रीमियरला वगैरे जायचो जरा प्रेस कॉन्फरन्सला वगैरे, नंतर मी ते बंद केलं. त्याचं कारण असं होतं की सिनेमा बघायला लागलं की मी त्या गोष्टीमध्ये गुंतायचंच नाही, कारण ती आधीच माहिती आहे आपल्याला आपण काम केलं म्हणलं. आणि मग मला चुका जाणवायला लागायच्या की छायला हा शॉट असा दिला असता तर जास्त बरं झालं असतं, यायला
त्यावेळी
खाल्ली माझी बुद्धी असं ते व्हायला लागलं. आणि मग मी बंद केलं की नाही बाबा आपण नाही जायचं प्रीमियरला, कारण आता काही बदल होणार नाही त्याच्यात, तो झाला रिलीज झाला सिनेमा. लेटेस्ट फॉरगेट आणि गो अहेड. त्यामुळे नंतर माझ्या माहितीनुसार आता 106 मराठी चित्रपट झाले, पण मी जवळजवळ त्यातले 70-1 सिनेमे तरी बघितलेले नाही. पण घरचे बघतात की नाही मी नाही जात बघायला, झाला विषय संपला. लोक सांगतो आवसरलोय भारी काम झालं, हो का उत्तम ठीक आहे आवडलं तुम्हाला, संपला विषय. मग पूर्णपणे सिनेमा मी एकही, म्हणजे घरात कोणीतरी लावलाय, आई बघत बसायची, स्वामी समर्थ केला. आजही लोक अगदी भयंकर पाया पडतात की काय तुम्ही तो भिऊ नकोस मी तुझ्या पाठीमध्ये काम केले स्वामी, आवडलं तुम्हाला विषय संपला. मी बघत नाही, मी पूर्ण सिनेमा अजिबात बघायला गेलेलो नाही. डबिंग करताना जेवढा दिसतो माय सीन्स असतील तेवढा, याच्या पलीकडे नाही. शाहू मालिका अख्खी एवढी केली 12.5 तासाचा सिनेमा, मी पूर्ण बघितली नाही. कारण मला स्वतःच त्रास होतो त्याचा की अरे आपण काय केलंय, अजून चांगलं करता आलं असतं, इथे विचार का कमी पडला असं होतं. म्हणून
ती एक कलाकाराची अस्वस्थता त्याला म्हणतात,
म्हणजे सम हाऊ असं वाटत राहतं की अरे अजून थोडा विचार करता येत होता तुला, पण तू त्या क्षणाला वाहवत गेलास, नाही केलास, ते पुढच्या सिनेमात भरून काढता आलं पाहिजे म्हणून आणखीन काहीतरी वेगळं असं.
आणि मग तुम्ही मराठी बरोबर अजून कुठल्या कुठल्या म्हणजे
हिंदी चित्रपटातही काम केलं, काही ऍड्स केल्या बाहेरच्या म्हणजे तमिळ आणि याच्या, पण मेजरली हिंदीमध्ये काम केलं. पण मी मुळात मुंबईत राहत नाही, मुंबईमध्ये राहिलं तर रोजच्या रोज काम असतं, पण मला डेली सोप्स वगैरे करायला अजिबात आवडत नाही. ते जे काय दळण चालतं रोज टीव्हीवर तर ते अजिबात मी बघत नाही आणि कामही करत नाही. तर त्यामुळे मग मी मला बोलवलं काही वेगळा सिनेमा असेल तर मी काम करतो. असे 6 हिंदी सिनेमे झाले आजपर्यंत. विरुद्धमध्ये बच्चन साहेबांबरोबर काम करण्याची चांगली संधी मिळाली. त्यानंतर हनन नावाचा सिनेमा केला, तोही उत्तम होता वेगळा. यशवंतराव चव्हाण हिंदी केला, मामुट्टी बरोबर आंबेडकर केला
आंबेडकर.
त्यामुळे असे काही सिनेमे केले, वज्र केला आता. पण आपणहून मी असा दुर्दैवाने कुठं असं बायोडाटा घेऊन किंवा सीडीज घेऊन कधी गेलेलं नाही, कोणाला काही भेटलेलं नाही. पण लोक काही वेगळा रोल असेल तर बोलवतात, कारण थोड्याशा लिमिटेशन अशा येतात की नाही म्हटलं तरी उंची आणि जरा वेगळी असल्यामुळे सगळ्या कॉमन रोल मध्ये मी बसू शकत नाही. त्यामुळे काहीतरी वेगळा विचार असेल तरच. म्हणजे मी गमतीत जेव्हा नेहमी म्हणतो की बाबा शिवाजी महाराजांचा इतिहास मोठा करून सांगायचा असेल तर आमच्या वाट्याला अफजल खानच येणार, आम्हाला कधी शिवाजीच्या बरोबरचं बाकी कोणी होऊ शकत नाही आम्ही मावळ्यांमधले. तर तसं आहे, पण म्हणजे मला काही त्याचं दुःखही नाही की बाबा अमुक गोष्ट आपल्याला करता आली नाही, अमुक गोष्ट का मिळाली नाही वगैरे. जे मिळालंय त्याच्यात समाधानी आहे, काम उत्तम चालू आहे आतापर्यंत आणि इथून पुढे अजून काही वर्ष मी नक्की करत राहीन. कारण माझे इतरही उद्योग खूप आहेत, अगदी स्पष्ट सांगायचं तर मी मुळातच संघाच्या मुशीत वाढलेला आहे लहानपणापासून. त्यामुळे परिवारातल्या अनेक संस्थांची जबाबदारी असते. आता मध्यंतरी ज्यावेळेला सगळं 2016 साली संप आणि विद्यार्थ्यांचं झालं तेव्हा FTIच्या गव्हर्निंग काउन्सिलवरती होतो तो सगळा निपटण्यासाठी. मी भांडारकरचा गेली 8 वर्ष मुख्य विश्वस्त आहे भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूटचा. बालभारतीला 50 वर्ष पूर्ण झाली तेव्हा त्याच्या कमिटीचा मी प्रमुख म्हणून संपूर्ण काम बघत होतो. मी मोहन डुसे नेत्र रुग्णालय आणि नारायणगावची संपूर्ण संस्था त्याचा अध्यक्ष म्हणून काम बघतो. मी भारत विकास परिषदेसाठी काम करतो. त्यामुळे परिवारातल्या अनेक संस्थांवरती सायमल्टेनियसली काम चालू असतं सामाजिक बांधिलकीतनं आणि त्याची जबाबदारी मोठी असते. त्यामुळे तेही सगळं बघत असतो. कोरोनाच्या काळात आता ज्यावेळेला संघ संपूर्ण चालवत होता कोविड सेंटर्स लोकांना सेपरेट राहायचंय म्हणल्यानंतर गरवारे कॉलेजचं हॉस्टेल घेऊन त्याला 18 डॉक्टर्स घेऊन त्याचं सगळं बॅकअप माझ्या मुलासकट सगळे झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन टेस्टिंग करणं इतर गोष्टी जे गरीब गरजू आहेत त्यांना अन्नधान्य पुरवणं लोकांना बाकीच्या गोष्टी गरजेच्या वस्तू पुरवणं या सगळ्यामध्ये 6-8 महिने पूर्ण त्याच्यात होतो. त्यामुळे एकीकडे हेही काम चालू राहतं आणि याशिवाय आणखीन एक माझा स्वतःचा आवडीचा भाग येतो म्हणजे मी जगभर व्याख्यानं देतो प्रचंड
विषयांवर. आवाज हीच म्हणजे बऱ्याचदा आवाज ऐकला की अरे हा राहुल सोलापूरकरांचा आवाज आणि
तो तर आहे, पण मला स्वतःलाच अनेक विषयांवर बोलायला आवडतं. 2012 साली तर मी नॅशनल कमिटीवरती विवेकानंद सार्धशतीच्या करत होतो काम. त्यावेळी 1 वर्षात माझी 101 व्याख्यानं झाली जगभर, अमेरिका युरोप आणि भारत मिळून.
वा.
आणि त्याची सांगता रमणबागेतच सवाई गंधर्व संपलं त्याच्या बरोबर नंतर लगेच जानेवारीत 10 आणि 11 जानेवारी स्वामीजींचा वाढदिवस असतो त्याला धरून 2 दिवस सलग मी स्वामीजी मांडले होते 5 तास 2.5 तास 1 दिवस नरेंद्र ते विवेकानंद दुसऱ्या दिवशी योद्धा संन्यासी विवेकानंद असे युट्यूबला आहेत अवेलेबल. त्यामुळे अनेक विषयांवरती जगभर मी व्याख्यानं द्यायला जात असतो दरवेळेला. त्यातनं माझ्या सामाजिक संस्थांसाठी जमतील तसे पैसे गोळा करून आणत असतो, मदत गोळा करत असतो. त्यामुळे एकच एक अशा चाकुरीत फक्त ऍक्टर म्हणून कायम काम करतोय असं काही मी केलेलं नाही आणि करत नाही.
हो, हे अगदीच म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वाचे वेगळेच पैलू कदाचित खूप लोकांना हे ज्ञात पण नसतील.
नाही आहे, लोकांना आता माहिती असतं कारण बऱ्याच ठिकाणी ज्या वेळेला मी कुठं कार्यक्रमाला जाणार असेल तेव्हा निवेदकापासून सगळे किंवा काही छापलं असेल तर त्याच्यात प्रसिद्ध व्याख्याते असं छापलेलं असतं यावरती लोकांना माहिती असावं. त्याचं कारण अगदी धुळ्यापासून कुठेही नागपूरपर्यंत सगळीकडं मी आता नवरात्र येते नवरात्रात गेली 2 वर्ष कोविडमुळे बंद आहे यावर्षी मागच्या वर्षी नाही तर दरवर्षी नवरात्रात नागपुरात माझं प्रचंड मोठं व्याख्यान असतं अगदी गडकरींच्याच मंडळात वगैरे सगळीकडे. मी बाबासाहेब अनेक जण म्हणजे एकत्र तिथे कायम जात असतो अरुणाताई ढेरे खूप जण त्यामुळे बहुतेक ठिकाणी माहिती आहे. अगदी धुळ्या वेळात तर 10,000 लोक ऐकायला असतात मैदानामध्ये इतकं प्रचंड तिथं माहिती आहे लोकांना. त्यामुळे तसं माहिती आहे की आता मी जगभर व्याख्यानं देतो अमेरिकेतही सगळीकडे माहिती आहे इकडेही माहिती आहे त्यामुळे तसा प्रश्न नाही. आणि त्यातला हेतू एकच आहे, जे काही आपल्याला जे काही चांगलं ऐकायला वाचायला मिळालंय ते लोकांपर्यंत पोहोचवायचं.
बरोबर.
आणि त्यानिमित्ताने काही योग साधता आला तर आपल्या सामाजिक संस्थांसाठी त्यातनं काही मदत गोळा करायची आणि चांगली भरीव मदत मिळते असा आजवरचा माझा अनुभव आहे. म्हणजे एखादी अमेरिकेची ट्रिप मी करून आलो 20-22 व्याख्यानांची, परत येताना 10-12 लाख रुपये माझ्या संस्थेला मी घेऊन आलेलो असतो सगळे. हा, काही प्रॉब्लेम येत नाही.
पण आता या बदललेल्या काळात मग तुम्ही काय नवीन टेक्नॉलॉजी अडॉप्ट करून करताय?
ऑनलाईन मध्ये केली, अगदी अमेरिकेतही केली. गेल्या वर्षी गणेशोत्सवामध्ये दरवर्षी मी जायचो व्याख्यानाला, ते संगमनेर फेस्टिवललाही मी ऑनलाईन केलं. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने ऑनलाईन व्याख्यानं करतो. एकीकडं ऑनलाईन व्याख्यानं काही प्रमाणात केली, आता पुन्हा रेग्युलर सुरू होतील असं दिसतंय. त्यामुळे आता सुरू झाले की अमेरिकेला जायचा विचार आहे, कारण ते लोक वेटिंग आहेत की यावर्षी नाही झालं तर कधी येतोय बाबा तू. बघायचं आता तिथला हिवाळा आणि या सगळ्याचा अंदाज,
बाकी परिस्थितीचा अंदाज घेऊन.
तिथं ओपन आहे बाकीचं, पण हिवाळ्यामुळे मग लोकांना यायला जरा प्रचंड असतो, त्यामुळे सगळीकडे जाता येत नाही. बे एरिया वगैरे करता येतो, पण बाकीच्या ठिकाणी जाता येत नाही. अपस्टेटला म्हणजे शिकागो विकागो तिकडे शक्य होत.
हे तुमच्या सगळ्या जो प्रवास आहे याच्यात पुणे या शहराचा तुम्हाला कितपत, म्हणजे काय त्याचं काय योगदान?
आयुष्यभर त्याचं कारण असं मी नेहमी म्हणतो की मी त्रिस्थळी यात्रा करणार आहे. वडील 2005 साली जेव्हा गेले तेव्हा त्यांनी जी डायरी माझ्या हातात ठेवली शेवटच्या क्षणी, त्याच्यात त्यांनी लिहिलं त्यानुसार आम्ही अक्कलकोटकडचे होत असं मला कळलं. खूप शोध घेतला पण अजून काही त्याचा पाठपुरावा लागलेला नाही. 4-5 पिढ्या तरी होऊन गेल्या आम्ही आता पुण्यात आहोत, पण माझे पंजोबा ब्रिटिश काळात काहीतरी होते म्हणून सोलापूरकर, म्हणजे शोलापूरकर असं आडनाव मूळ पडलं, कारण त्यावेळी सोलापूरच होतं स्टेशनचे नाव आहे. तर ते माझ्या अगदी वहिनीपर्यंत सगळे सोलापूरकरच होते. मी सोलापूरकर करून घेतलं परत, ते की आपण सोलापूर हा शहर म्हणतो तर सोलापूरकर हा शहर. त्यामुळे आडनावानी सोलापूरकर, जन्म आणि कर्तृत्वानी पुणेकर, आणि शाहू महाराजांनी हे सगळं केल्यामुळे मला प्रचंड लोक कोल्हापूरचे मानतात. आणि मराठी जवळजवळ 40-50 चित्रपट सुरुवातीला आम्ही तिथंच केले, दादांपासून लक्षापासून सगळ्यांबरोबर जे मी, त्यामुळे कोल्हापूरकर अशी त्रिस्थळी यात्रा माझी आहे. पण पुण्याचं योगदान प्रचंड मोठं आहे असं मी प्रामाणिकपणे मानतो. त्याचं कारण ते नुसतं बिरुद नाहीये, पुणे ही सांस्कृतिक राजधानी तर ते खरं आहे. बाबासाहेब पुरंदऱ्यांसारखा माणूस पुण्यात असणं काय आहे हे लोकांना कळत नाही असं माझं मत आहे. आम्ही शालेय जीवनापासून ज्यावेळेला त्यांच्या तोंडून शिवचरित्र ऐकलं तेव्हा आम्हाला शिवाजी खरा समजला.
त्यांच्या तोंडून ऐकणं म्हणजे अगदी ते वेगळाच अनुभव असतो.
आणि पाठ्यपुस्तकामधला शिवाजी हा आपल्याला कधीच पूर्ण समजावा लागेला नाही. मग गजाननराव मेंदळ्यांसारखा माणूस पुण्यामध्ये असणं, शिवछत्रपतींवर अभ्यास करणारा कैलासवासी निनादराव वेडेकर आज तुम्ही बसलाय असेच बसले होते. आणि इथे बसून आम्ही शेवटचे काम पूर्ण केलं आणि त्यानंतर 15 दिवसांनी गेले, कारण मला ऍक्सिडेंट झाला होता म्हणून ते रोज इथे येत होते कामाला. त्यावेळेला माझ्याकडे आम्ही एकत्र बसून एक काम करत होतो, आम्ही करत होतो म्हणजे मी मदतीला होतो ते करत होते असं म्हणलं पाहिजे. या सगळ्या माणसांचं मिळालेलं मार्गदर्शन असेल, वेगवेगळ्या लोकांबरोबर लहानपणापासून जे काही मला जवळून मिळालं बघायला. माझी आई लेखिका होती त्यामुळे ती कथा कादंबऱ्या लिहायची वेगवेगळ्या ठिकाणी, त्यामुळे उभी भेऱ्यांसारखं म्हणजे मेनका माहेर जत्रापासून ते वेगवेगळ्या अंकांमध्ये हंस मालिनी सगळ्या याच्यात तिच्या कथा याच्या. तो 4 जणींचा ग्रुप होता, शैलजा राजे, शकुंतला गोप्टे, ज्योत्स्ना देवधर आणि सुभाष सोलापूरकर असा. त्यामुळे मग तिच्या पहिल्या कादंबऱ्या ज्यांनी छापल्या होत्या कुलकर्णी ग्रंथकार त्यांच्याकडे जायचं, कारण त्यांची मुलगी माझ्याच व्हायची होती आमच्या शाखेच्या जवळ शनिवारातच. कळायचंच नाही कधी की आमच्या बरोबर गप्पा मारणारा हा वयस्कर माणूस म्हणजे गदी माडगुळकर, कारण माडगुळकरांचे ते प्रकाश आहेत. माडगुळकर त्या घरात बसलेले असायचे, अँबॅसेडर मधून येऊन गप्पा मारत वगैरे. कळायच नाही की एवढा मोठा माणूस आपल्याशी गप्पा मारतोय, आपण लहानच खेळायला जातोय शाळेत असताना वगैरे वगैरे.
नकळत त्यांचे संस्कार.
या सगळ्या लोकांचे बाबूजी असतील, गदिमा असतील, यांचे जे काही जवळून खळे काका असतील, यांचा जो सहवास मिळाला ना, भीमसेन अण्णा असतील. माझं प्रामाणिक मत असं आहे की परमेश्वरानं फार कमी लोकांच्या पाठीवर हात फिरवलेला असतो तशी ही माणसं, आणि अशा माणसांचा आपल्याला सहवास लाभण हेच खूप असतं असं माझं मत आहे. म्हणजे
अगदी
2 तुषार जरी आपल्या अंगावर उडले तरी आपण पवित्र होतो. आणि ही सगळी माणसं पुण्यामध्ये आम्हाला मिळाली, त्यामुळे पुण्याचं महत्व मी वेगळं मानूच शकत नाही. ज्या पुण्यातनं हिंदुत्वाचा पहिला हुंकार शिवरायांनी भरला, ज्या पुण्यामध्ये स्वत्वाचा पहिला कडा तुम्हाला असतो हे शिकवलं शिवरायांनी, शिवबांनी, त्या पुण्यामध्ये आपण जन्माला आलो, शनिवार पेठेत जन्माला आलो, शनिवारवाड्याच्या जवळ जन्माला आलो, कसबा गणपतीच्या जवळ जन्माला आलो, सगळा तो परिसर बघता आला. पुण्याचा गणेशोत्सव जो लोकमान्यांनी सुरू केला त्यांचाच खापरपंटू शैलेश माझ्या वर्गात मुक्ता जनावरा, आणि त्या गणेशोत्सवात मला प्रचंड 25 वर्ष काम करता आलं. गणेशोत्सवाला वेगळं स्वरूप देण्यासाठी जे जे देखावे बनतात त्याच्या मागचं निवेदन हे सगळं मी सुरू केलं पुण्यात 80 साली. 2005 पर्यंत मी 10,000 मंडळ महाराष्ट्रातली गेले. मग बंद केलं काम की आता लोक करायला लागलेत खूप, आता करतील पुढं.
आपण एक मार्ग दिला, तो एक बेंचमार्कच सेट केलं, त्याच्यापर्यंत पोहोचणं फार अवघड.
त्यामुळे मला असं वाटतं की पुण्याने मला भरपूर दिलं. त्या निमित्ताने प्रचंड स्वातंत्र्य कथा वेगवेगळ्या लोकांसमोर आणता आल्या. त्यानिमित्ताने भगतसिंग सुखदेव राजगुरूंची कथा मी ज्यावेळेला गोखले स्मारकला गेली, आम्ही भगतसिंगांच्या बंधूंना घेऊन आलो पुण्यात मुद्दाम. आणि मग आम्हालाच कळलं की आम्ही नुमवीत शिकत होतो पण आम्हाला माहित नाही भगतसिंगाचा ओरिजिनल फोटो नुमवीत आहे. आणि मग आम्ही शाळेत जाऊन परत बघितलं तेव्हा कळलं अरे हा ओरिजिनल फोटो तो फेलटॅट मधला आहे, तो फोटो ओरिजिनल नाही भगतसिंगचा, कारण तो त्यांनी बदललेल्या रूपाचा होता वगैरे वगैरे. त्यामुळे या सगळ्याच लोकांमुळे इतिहास खूप जवळून वाचता आला, अभ्यासता आला, पुण्याची संस्कृती समजून घेता आली. पुण्याच्या पेठा हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, गल्ल्या आळ्या आणि पेठ्या पुण्यातल्या, तर त्याच्यामधनं वावरता आलं आणि तिथनं माणसांचे नमुने जवळून अत्यंत चांगले बघता आले. कारण मला नाही वाटत कुठलाही अभिनेता किंवा अभिनेत्री, विलन असो कारण नायक असो नाही तर आणखीन कॅरेक्टर आर्टिस्ट असो, सारखं त्याचं डोकं इतकं सुपीक असतं की दररोज नवीन पीक निघावं. त्याच्या कुठेतरी कॉम्प्युटरला एका ब्रेनच्या काही गोष्टी बसलेल्या असतात आयकॉनमध्ये, त्यातली एखादी चुकून जी बाहेर येते ती कदाचित त्या कॅरेक्टरला सूट होते आणि लोकांना वाटते आणि फार भारी काम केलंय. पण तो कुठेतरी मनावरती झालेला आधीचा संस्कार असतो एखाद्या कॅरेक्टरचा असं माझं मत आहे. तर अशी पुण्यामध्ये लाखोनी कॅरेक्टर मिळाली, अतिशय उत्तम संगीतकार जवळनं बघता आले, अतिशय उत्तम गायक जवळनं बघता आले, खूप मोठ्या लोकांच्या सहवासात वावरता आलं. अगदी छोटी छोटी माणसं, म्हणजे मी क्रिकेट खेळायला म्हणून गमतीत ज्यावेळेला मे महिन्याच्या सुट्टीमध्ये निर्मल सरांकडे शिकायला जायचो त्यावेळेला जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे हे असं आम्हाला वाटलं पण नव्हतं. तो बाबू टांगेवाला आम्हाला जवळनं बघायला मिळाला होता, हार घालायचे आणि त्याच्या हाराचं कौतुक टोनी ग्रेक पासून सगळ्यांना होतं, जगभरच्या लोकांना. म्हणजे मला आश्चर्य वाटलं की अरे ब्रॅडमन टोनी ग्रेक पासून सगळ्यांना हा माणूस माहिती, आपल्यालाच नाही. आणि तो काय नाही क्रिकेटचा चाहता, तो त्या दिवशी टांग्याला विश्रांती देऊन घोड्याला करारा करून तो येऊन बसायचा मॅच बघत आणि 100 होत आले आणि होणार याची खात्री पटली की जाऊन हार घेऊन यायचा आणि तो जाऊन घालायचा आणि त्याला कोणी मैदानावर अडवायचं पण नाही
तो काळच वेगळा.
तर आता अशी माणसं सुद्धा, म्हणजे पुण्यातले हे जे पुणेरीपण आहे ना ते खूप जवळनं वेगळ्या पद्धतीने आम्हाला अनुभवता आलं असं मला वाटतं. आणि हे वैविध्य मुंबईसारख्या मुंबई नगरी बडी बाका जशी रावणाची लंका म्हणतात ना ते अण्णाभाऊ साठे, तसं त्या सगळ्या एवढ्या महासमुद्रात मिळालं नसतं. पुण्यातल्या पेठ्या, त्यातली गमती, इंटिमसी जी आहे त्यातली, आपण अत्यंत जवळ असण्याचं कोअर ग्रुप असण्याचं, त्याच्यातनं ही सगळी कॅरेक्टर
बघायला
मिळाली. त्यातला पुणेरीपणा बघायला मिळाला, पुणेरी पाट्या असतील, पुण्यातले खाद्य पदार्थ असतील, त्यातली मजा असेल, वेगवेगळे कट्टे असतील पुण्यातले की ज्या कट्ट्यांवरती, म्हणजे अगदी अंबादासचा चहा प्यायला रात्री सगळी नाटक मंडळी जेव्हा एकत्र जमायची की पहाटे 3:30 पर्यंत ते हॉटेल उघडं असायचं असं आज कुणाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल. किंवा अण्णांसारखा माणूस मैफिल संपूर्ण मटार उसळ पाव खायला मंडईमध्ये यायचा की ज्या दाराला हॉटेलला दारच नव्हतं, विजय हॉटेलला 24 तास उघडं हॉटेल आणि तिथं 3:30-3:30 अण्णा मिसळ पाव आणि साय साखर खाताना आणि त्यांच्या शेजारी आपण बसलोय, आईला अण्णा बसलेत राव, कोणाला वाटायचं नाही की हा एवढा मोठा भारतरत्न माणूस आहे. त्यामुळे हा जो एक पुण्याचं वैशिष्ट्य आहे ना की सगळ्यांमध्ये सरमिसळ आणि तरीही ती माणसं उच्च कोटीचीच असतात, तर ते खूप जवळनं मला अनुभवता आलं असं मनापासून वाटतं. आणि त्यामुळे पुण्याचं ते ऋण कायम राहणार. आपण गमतीत म्हणतो पुणे तिथे काय होणे, पण खरंच काही होणं नाहीये, म्हणूनच पुणे मोठं आहे.
क्या बात आहे. तर आता आपल्या या पॉडकास्टच्या शेवटच्या सेशनमध्ये आपण काही रॅपिड फायर क्वेश्चन घेऊया.
हो,
वडापाव का मिसळ?
वडापाव.
पुण्यातली आवडती जागा?
खरं सांगायचं तर बालगंधर्व आणि त्याचा बाहेरचा कट्टा.
कट्टा. आवडतं गणपतीचं देऊळ?
कसबा गणपती.
म्हणजे पुण्यातला आवडता फेस्टिवल?
सवाई गंधर्व सगळ्यात आवडता.
त्याच्यानंतर कुठलं?
बाकी फेस्टिवल्स खूप होतात पण
त्याचा इतिहास, त्याला
जो एक, म्हणजे तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की माझी आई ही काही सतार शिकायची काही काळ सुरुवातीचा, त्यामुळे ज्यावेळेला रेणुका स्वरूप मध्ये पहिल्या व्हायच्या त्या काळामध्ये त्या मागच्या गॅलरीचं 5 रुपयाचं तिकीट काढून आईच्या मांडीवर डोकं टेकून आई उठायची, अरे उठूट शाहिद परवेज वाजवत आहेत, अरे उठ उठ अमुक, असं शालेय कालापासून मी पाहिलेलं. नंतर मी प्रत्यक्ष तिथे व्हॉलेंटिअर म्हणून काम केलं. नंतर या सगळ्या दिग्गज गायकांबरोबर, म्हणजे राहुलनी आजोबांचा महोत्सव वसंतोत्सव सुरू केला, त्याची सगळी सुरुवात मी आणि राहुलनी एकत्र केली घरकुल लॉनपासून. त्यामुळे वसंतोत्सव मी सुरू केला. तालचक्र फेस्टिवल विजय घाटांबरोबर सुरू करताना पहिल्या याच्यातला मी होतो. त्यामुळे
ही सगळी नंतरच्या काळात जी सुरू झाली फेस्टिवल त्या सगळ्याचा पाया कुठेतरी लहानपणी त्या सवाई
घातला
गेलेला आहे असं माझं मत आहे. रात्र जागत ते सगळं ऐकणं त्या सगळ्या मजा आता गेल्या रात्री 10 नंतर सगळं बंद म्हणून, पण त्या मैफिलींना परत उजाळा मिळाला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण ती जी रात्रभराच्या जागरणाची त्यातून वेगळे राग ऐकण्याची जी मजा होती, आता कसं झालंय की काळानुरूप आणि त्या ठराविक वेळातच बसणारे तितक्या वेळातच होणारे
T20 सारखं झालंय सांगायचं,
त्याला मजा नाही राहिली की बाबा मनसोक्त मूड आहे आणि खाल्लंय. म्हणजे एक किस्सा म्हणून सांगतो, मी शनिवारात राहायचो आमच्या समोर लेल्यांचं गोवर्धन मंगल कार्यालय आता जे रसोई डायनिंग हॉल, तर ते आणि गोखले अशा दोन लोकांची कॅन्टीन त्यावेळेला रेणुका स्वरूपला असायची, त्यांची मुलं आमची मुलं सगळेच मित्र. तर मी म्हटलं बाबा मला तिथे यायला आवडेल, म्हणजे तिकीट न काढता आज जाता येतं, पैसे कुठे एवढे आपल्याकडे. तर ते म्हणले काम करायचं माझ्या टेबलवर. मग म्हणलं हो पाववडा भजी जे जे काय द्यायचं आहे लोकांना ते द्यायला करणार. मग मी त्यांना एकच अट घातली, म्हणलं दादा एकच अट आहे काय, मला 1 रुपया कमी द्या. ते म्हणलं का, म्हणलं मला आपली सेवा द्या. कलाकारांना आज चहा पाणी वगैरे नेऊन देणं असतं तिथे. मला अजूनही आठवत आहे शोभा गुरुजींचं गायन चालू होतं आणि नंतर वसंतराव बसणार होते आणि मी आपलं चहा बिया काही देत होतो आणि अचानक त्यांनी असं मागडं बघितलं, म्हणले काय रे वास छान येतोय. ते म्हणलं खेकडा भजी केली आण आणि ते तळलेली मिरची आण, मला त्रास होतो पोटाला पण थोडी आण
वसंतराव.
हा ते म्हणलं आणतो आणि मी आपलं भजी आणून दिली. डॉक्टर गोखले आमच्या धनंजयचे वडील ते त्या सगळ्याचे सर्व सर्वात वसंतराव संपत आलं आहे शोभाताईंचं तुम्हाला बसायचंय. हा म्हणलं मग अहो म्हणले तुम्ही आता कांदा भजी मागवली आहेत आणि मिरची बिरची. हे बघ म्हणलंय इथे खायचं आणि तिथे गायचं या दोन गोष्टींचा संबंध काय, आणि भजी खाऊन तिथे जाऊन पुढं 2.5 तास जे काही वसंतरावांनी मैफिल केली होती कोणाला वाटणार नाही की हा माणूस आतमध्ये कांदा भजी खाल्ली ती.
ते दैवी देणगी मिळाली दिसलो,
म्हणजे नुसती दैवी नाही हो, केवढी साधनं असेल त्यामाग
प्रश्नच नाही.
सूर लावण्याची ही साधना बघितल्यानंतर लक्षात येते की अरे आपण काहीच कष्ट करत नाही, त्या मनाने खूप लवकर आपल्याला प्रसिद्धी मिळते, पैसा मिळतो आणि आपल्याला वाटतं आपण फार मोठे झालो. या माणसांनी आयुष्य घातले त्याच्यावरती एकेक गोष्टी.
तर मग तेंडुलकर का विराट कोहली?
तेंडुलकर
आवडता खेळ.
खरं सांगायचं तर माझा आवडता खेळ खूप वेगळा आहे आणि तो तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, कबड्डी आवडतो मला.
कबड्डी आपला महाराष्ट्राचा रांगडा खेळ,
भारतापासून आम्ही खेळलो त्यामुळे आम्हाला तो जास्त आवडतो.
सो थँक्यू सर, तुमच्याशी बोलताना खूप मजा आली आणि तुमचे वेगवेगळे किस्से. खरं तर ही आपली म्हणजे अनौपचारिक चर्चा गप्पा या संपूच नाहीत असं वाटतंय, पण कुठेतरी काहीतरी आपल्याला थोडं लिमिट आहे आणि तुमच्याशी बोलून फार मजा आली. थँक्यू.
थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद धर्मसाहेब. जे जे कोणी सगळे ऐकणारे या पुणेकर पॉडकास्टचे रसिक प्रेक्षक आहेत त्या सगळ्यांना मनपूर्वक नमस्कार. रसिकांना आम्ही मायबाप म्हणतो, त्यामुळे आपलं हे प्रेम या मुलावरती मायबाप म्हणून रसिकांनी असंच ठेवावं एवढीच अपेक्षा. येणाऱ्या दीपावलीच्या आणि पुढच्या सगळ्या भागाच्या शुभेच्छा. मुख्य म्हणजे कोरोना काळ संपतोय, थोडी दक्षता घ्या, सुरक्षित राहा, सावधान राहा, आपल्या कुटुंबाला आणि देशाला जपा. वंदे मातरम.
वंदे मातरम.